टेक्नोसाज दागिनांचा बहुआयामी ई कॅटलॉग। कुठल्याही ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये गेलं की एका स्टॉलवर गर्दी नक्की असते, तो म्हणजे ज्वेलरीच्या पुस्तकांचा स्टॉल। ज्वेलरीच्या पुस्तकांच्या स्टॉलवर गर्दी असायचं मुख्य कारण म्हणजे कॅटलॉगिंगची पुस्तक। वेगवेगळ्या कंपन्यांची निरनिराळ्या ज्वेलरीच्या ऑर्नमेंटच्या इमेजेस फोटो असलेली पुस्तके बघण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी ज्वेलरीच्या पुस्तकांच्या काउंटरवर ज्वेलर्स गर्दी करतात। याचं कारण हे तितकंच ऑब्व्हियस आहे की ज्वेलरीचे कॅटलॉग ऑर्डर घेण्यासाठी किंवा ऑर्डर देण्यासाठी उपयोगी पडतात। शेवटी असं म्हणतातच की वन पिक्चर स्पीक्स थाउजंड्स ऑफ वर्ड्स, त्यामुळे कॅटलॉगमधील ज्वेलरीचे फोटो ऑर्डरिंगच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचेच ठरतात। पण आता नवीन जमान्यामध्ये हे कॅटलॉगिंग म्हणजे सिस्टमॅटिक लिस्ट ऑफ आयटम्स और आयटम डिझाईन्स नव्या डिजिटल फॉर्ममध्ये आले आहेत। ज्वेलरीचे, दागिन्यांचे, हिऱ्यांचे, मोत्यांचे फोटो इमेजेस डिजिटल डिव्हायसेसवर स्टोअर असणे याला आता ई कॅटलॉगिंग म्हणतात। यालाच मॅनेजमेंट ऑफ इमेज कलेक्शन म्हणजेच प्रोडक्ट कॅटलॉग मॅनेजमेंट असंही म्हटलं जातं। तर अशा ई कॅटलॉगमध्ये टेक्नॉलॉजी वापरणं, डिजिटली ते तयार करणं याचे खूप बेनिफिट्स आहेत। एकतर आता डिजिटल कॅमेरामधून आपल्याला दागिन्यांचे चांगले फोटो अगदी सहज काढता येतात। एकाच दागिन्याचे वेगवेगळ्या अँगलमधले फोटो ई कॅटलॉगमध्ये स्टोअर करता येतात। आजचे फोटो उद्या कधी आपल्याला बदलावेसे वाटले किंवा त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह करावीशी वाटली तर ती जलद करता येते। सध्या डिजिटल फोटोंचे उत्तम प्रिंटिंग देखील कलर प्रिंटरवर सहज होतं। डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे इमेजेस प्रोसेसिंग करायचे असल्यास ते सोप्या पद्धतीने आणि पटकन करता येतं। गरज भासल्यास डिजिटल इमेजेसवरून 3D मॉडेलसुद्धा बनवता येतं। आणि ई कॅटलॉगचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे डिजिटल फॉर्ममध्ये स्टोअर केलेल्या ज्वेलरीच्या इमेजचे मॅनिफेस्टेशन, म्हणजे त्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अगदी सहज वापरता येतात। उदाहरणार्थ ज्वेलरीचे ई फोटो आपल्या वेबसाईटवर, दुकानाच्या ॲपमध्ये, दुकानातील इन्फॉर्मेशन की ऑस्कवर सुद्धा वापरता येतात। आपल्याकडे जर कॅरोसेल सारखे सॉफ्टवेअर असेल, म्हणजे आपल्या शॉपमध्ये TV स्क्रीनवर जर आपल्याला वेगवेगळ्या ज्वेलरी सतत दाखवत ठेवायच्या असतील, तर अशा कॅरोसेलसाठी देखील हीच ई फोटो उपयोगी पडतात। अशा पद्धतीने सर्वच दृष्टिकोनातून डिजिटल इमेजचा आपल्याला खूप उपयोग होत असतो। कस्टमरची ऑर्डर घेण्यासाठी किंवा सप्लायरला आपली ऑर्डर देण्यासाठी सुद्धा या ई कॅटलॉगचा अर्थात कॅटलॉगिंग सॉफ्टवेअरचा सक्षम फायदा होतो। ऑर्डरिंगसाठी ई कॅटलॉगमधला डेटा आपण वापरू शकतो। ऑर्डर घेताना आपण कस्टमरला निरनिराळ्या डिझाईन्स दाखवू शकतो, निरनिराळ्या ऑर्नमेंट्सचे फोटो दाखवू शकतो। त्यामध्ये आपण पूर्वी विकलेले फोटो असू शकतात, त्यामुळे आपल्याला त्याचा सप्लायरही माहिती असू शकतो। आणि मग असे फोटो दाखवून आपण कस्टमरकडून पटकन ऑर्डर घेऊ शकतो आणि संबंधित सप्लायरला लगेच ऑर्डर फॉरवर्ड करू शकतो। त्यामुळे इन्व्हेंटरीमध्ये नसताना देखील एखादं आयटम कस्टमरला विकणं आपल्याला सहज शक्य होतं। ई कॅटलॉगिंगवरून आपण कस्टमरला नव्या आयडियाज देऊ शकतो। उदाहरणार्थ कस्टमरला जर एखादं आयटम आवडलं असेल आणि त्यात त्याला जर थोडा बदल करून हवा असेल, तर पटकन आपण त्यांना तुम्ही या इमेज प्रमाणे अशा पद्धतीने बदल करा असे सजेशन देऊ शकतो। ई कॅटलॉग बाबत सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्याकडच्या कॅटलॉगिंगच्या डेटावरून कस्टमरचे प्रेफरन्सेस, म्हणजे कस्टमरला काय आवडतं, असं अनालिसिस करण्याची संधी आपल्याला मिळते। अशा कॅटलॉगिंग सॉफ्टवेअर किंवा कॅटलॉगिंग टेक्नॉलॉजीमध्ये सध्या नवनवीन ट्रेंड्स येत आहेत जे महत्त्वाचे आहेत, आणि म्हणूनच आपल्याला त्यांची माहिती करून घ्यायला हवी। त्यातले महत्त्वाचे ट्रेंड्स म्हणजे AR, VR। AR अर्थात ऑग्युमेंटेड रियालिटी मधून आपल्याकडेच ई फोटोज ऍक्च्युअली कस्टमरला घालून बघण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध करून देता येणार आहे, किंवा त्याच्या पुढे VR म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी, म्हणजेच एखादा आयटम कस्टमर व्हर्च्युअली चारी बाजूने अगदी त्याच्या समोर असल्याप्रमाणेच बघू शकणार आहे, किंवा याही पुढे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि MN म्हणजे मशीन लर्निंग वापरून आपल्या ई कॅटलॉग मधील कुठल्या टाईपच्या इमेजेस जास्त विकल्या जातात, कुठले फोटोज कस्टमरला आवडतात, कस्टमर त्यात काय बदल करू इच्छितो, अशा सगळ्यांचे अनालिसिस करणे सहज शक्य होणार आहे. भविष्यामध्ये आज आपण ज्या इमेजेस फोटो डिजिटली स्टोअर करतो आहोत त्यांच्या प्रिझर्वेशनची स्ट्रॅटेजी ही देखील टेक्नॉलॉजी मधला एक महत्वाचा पैलू ठरणार आहे. थोडक्यात काय तर ई कॅटलॉगिंग ही आपल्या ज्वेलरी बिझनेसची वरवर अत्यंत छोटी वाटणारी परंतु खरं तर अत्यंत महत्वाची स्टेप आहे आणि आपल्या फ्युचर ग्रोथसाठी ती अत्यंत आवश्यक आहे.